डायरेक्टर्स डायरी 17 ऑगस्टसाठी। मित्रांनो, एक प्रश्न विचारू, तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणातून माणूस म्हणून काही तयार होणार आहे का? का जरा चमत्कारिक वाटतोय ना हा प्रश्न, पण तुम्ही जरा शांतपणे यावर विचार करा। मानवी जीवनाची जी काही नीतिमूल्य आपण मानतो ती या मुलांमध्ये रुजवली जाणार आहेत का हे आपण बघायला हवं। आजच्या पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृती मूल्यांची ओळखच नाही। भारतीय संस्कृती हा शब्द उच्चारून कुणी काही बोलायला लागलं की त्याची चेष्टा होते, थट्टा होते। पण खरोखर आपली संस्कृती आपल्या मुलांमध्ये किती रुजते आहे हे किती जण आज काळजीपूर्वक बघतात सांगा बरं? आपल्या या श्रेष्ठ अशा पारंपरिक मूल्यांची जाणीव मुलांना करून दिलीच पाहिजे। शिक्षणाचे संदर्भ आता बदलत चाललेले आहेत। शिक्षणातून केवळ इंजिनियर डॉक्टर बनून चालणार नाही, तर त्यातून एक माणूस घडला पाहिजे। जीवनमूल्य ही नैतिक, आध्यात्मिक, सामाजिक असे असू शकतात। राष्ट्रीय एकात्मता, एकमेकांना सहकार्य, सौंदर्यदृष्टी, परमेश्वरावर श्रद्धा, मानवजातीसाठी झटणं ही जीवनमूल्य होत। ती मुलांमध्ये रुजवण्यासाठी विविध गोष्टी, घटना, ऐतिहासिक प्रसंग सांगून केवळ एखाद्या विशिष्ट मूल्यामुळे किती आश्चर्यकारक यश मिळालेलं आहे हे आपणच मुलांना पटवून दिलं पाहिजे। अशुद्ध पाणी शुद्ध कसं करावं हे प्रयोगाद्वारे शाळेत शिकवतातच, पण आत्म्याचं शुद्धीकरण कसं करता येईल हेही शिकवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा। पाण्याप्रमाणे मनसुद्धा कसं शुद्ध ठेवावं याचीही आपण चर्चा करायला हवी। अर्थात मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, जीवनमूल्य ही केवळ शाळेच्या चार भिंतीआड काही भाषणबाजी, काही गोष्टी सांगून मुलांमध्ये रुजणं अजिबात शक्य नाही। त्यासाठी शाळेशिवाय दुसरी एखादी पर्यायी संस्था असू शकेल का? होय, असू शकेल, नाही आहे। कोणती विचारा? अहो, तुमचं आमचं घर। या मूल्यांची ओळख मुलांना करून द्यायला घराशिवाय दुसरं चांगलं ठिकाणच नाहीये। मुलाचे आईवडील याबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। कसं ते आपण काही उदाहरणं घेऊन बघूया। समजा आपल्या घरी आपल्या मित्राची, नातेवाईकाची मुलं खेळायला आलेली आहेत। अशावेळी आपला स्वतःचा मुलगा किंवा मुलगी मुद्दाम कपाटातलं चॉकलेट काढून एकटीच खात बाहेर येते। अशावेळी आईनं किंवा वडिलांनी गप्प बसून उपयोगी नाही, तर इतरही मुलांना चॉकलेट देण्याविषयी त्या मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे। यातूनच आपल्या आनंदात इतरांना सामावून घेण्याचं मूल्य मुलांमध्ये रुजवलं जातं। आणखी एक उदाहरण घेऊ। एखादा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याला शाळेत सापडलेली पेन्सिल किंवा पेन आईला दाखवतो आणि आई चक्क सांगते, ठेवून दे। यातून नकळत आपण मुलाच्या एका वाईट प्रवृत्तीला उत्तेजन देत नाही का? आईने असं सांगायला हवं की पेन्सिल सापडली तर बाईना नेऊन दे, कुणाची आहे म्हणून विचार। जीवनाची मूल्य ही अशा प्रकारे मुलांमध्ये रुजत जातात। कित्येक आईवडील आपल्या ऑफिसमधील स्टेशनरी मुलांसाठी बिनधास्तपणे आणून देतात। मुलांवर या गोष्टीचा वेगळाच परिणाम होतो। कित्येक जण मुलाला स्वतःसाठी सिगरेट आणायला पाठवतात। आपल्या साध्या साध्या चुकांमधून मुलांचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होत जातं। आपणच अगोदर ही मूल्ये जपली पाहिजेत, आचरणात आणली पाहिजेत। ती मुलांमध्ये रुजायला काही खास प्रयत्न अजिबात करावे लागणार नाहीत। सध्याच्या आर्थिक टंचाई आणि धावपळीच्या जीवनामध्ये आईवडिलांना आपल्या मुलांशी बोलायला देखील सवड सापडत नाही, पण शाळांमधून केवळ ही जीवनमूल्य नुसती शिकवून भागणार नाही। मुलांशी आईवडिलांचा सुसंवाद अत्यंत जरुरीचा आहे। एक गोष्ट आठवली, ती सांगतो। एका आईनं आपल्या मुलाकडे अजिबात लक्ष दिलं नाही, परिणाम व्हायचा तोच झाला। व्यसनं, वाईट संगती यामुळे त्या मुलाचं आयुष्य वाया गेलं। एका गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्याला मोठी शिक्षासुद्धा झाली। आई त्याला तुरुंगात भेटायला गेली। तिनं विचारलं, तुझ्यासाठी आता मी काय करू? मुलानं उत्तर दिलं, काहीही नको, फक्त डोळ्यात माझ्यासाठी 2 अश्रू आण। मुलाला हवे होते फक्त प्रेमाचे अश्रू, आईच्या डोळ्यातनं बाहेर पडले ते पश्चातापाचे अश्रू। फिरत्या चाकावर मातीच्या गोळ्याला आकार देत देत एक सुंदर भांड तयार होतं। मुलांचंही तसंच आहे, फक्त आकार देणारे हात हवेत, दोन किंवा चार.